हेलो
हेलो
हाँ बोला सर, गुड इवनिंग, मैं अर्चना बोलते हैं ब्रांच पे स्कीम्स मधून।
हाँ बोला
सर, तुमची काही रिक्वायरमेंट आहे का पुण्यामध्ये फ्लॅट साठी? मी ऍक्च्युली मी ब्रांच पे स्कीम्स फॉरेस्ट एरियाच्या प्रोजेक्टला असते, पण तुम्हाला मी सगळ्या प्रोजेक्टची माहिती देऊ शकते सर।
कुठे आहे
हा फॉरेस्ट? हा भुगावला आहे। तुम्ही राहायला कुठे आहात सर? हो सर, खूप सुंदर प्रोजेक्ट आहे आपला। फॉरेस्टल टाउनशिप 170 acres आहे आणि चांदणी चौकापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आपला मेन रोड ला, आता जो नवीन हायवे म्हणतोय त्या हायवेला लागूनच आहे। तिकडे 1 BHK 500 square feet ऑल इन्क्लुझिव्ह 35 लाखाला आहे आणि 2 BHK साधारण 670 square feet कार्पेट एरिया, तो जातो ऑल इन्क्लुझिव्ह 59 lakhs। हो वन टाइम नाही घेत सर आपण। आपण कसं करतो की साधारण 3 ते 3 रुपये पर स्क्वेअर फूट पर मंथ असं सोसायटीचा मेंटेनन्स घेतो।
अच्छा,
असं तुम्ही कसं बघताय? सिनियर सिटीजन मध्ये बघताय की रेग्युलर बघताय?
रेग्युलर पाहिजे, मला माहिती नव्हतं ना अथश्री हे सिनियर सिटीजन।
ओके,
मला दिसलं, मी कॉल केला त्यांना।
अच्छा अच्छा, सिनियर सिटीजन साठी आपण वन टाइम घेतो, रेग्युलर वनांसाठी जे आहे ते आपण साधारण ऍट द टाइम ऑफ पोझेशन 1 वर्षाचं घेतो आणि मग एकदा सर होईल ना। आता कसं लॉकडाऊनच्या आमच्या खूप चांगल्या एक्सायटिंग ऑफर सुरू आहेत, तर तुम्हाला मी सगळी माहिती व्हॉट्सअपला पाठवते, तुम्ही बघून घ्या।
आणि मला सांगा, हे भूगावमध्ये आहे का?
हो हो, येस येस। मानस लेक माहिती आहे का?
सॉंगबर्ड पासून किती दूर आहे?
सॉंगबर्ड पासून साधारण 1.5 किलोमीटर असेल सर।
1.5 किलोमीटर? नक्की सांगा ना, म्हणजे सॉंगबर्ड मध्ये माझं नातं इकडे राहतात तिथे, तर
2 किलोमीटर आहे सर सॉंगबर्ड सॉंगबर्ड पासून।
अंदाज
यायला पाहिजे ना? हो, अगदी जवळ आहे तिथून।
पाठवून द्या डिटेल्स, मी बघतो आणि जर चांगला वाटला तर मग तिथे विजिट देईल।
हो नाही, खूपच सुंदर प्रोजेक्ट आहे सर, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला फक्त अंडर कन्स्ट्रक्शन चालेल ना? 3-3.5 वर्षांनी पोझिशन आहे त्याचं।
अरे बापरे, नाही नाही करू शकत, कारण रेंट पे करून ई एम आय पे करणं।
तुम्ही रेडी टू मूव्ह बघताय ना?
साधारणतः मी 1 वर्षापर्यंत मॅनेज करू शकतो, पण जर 3 वर्ष म्हटल्यावर 3 वर्षाचं रेंट आणि प्लस ई एम आय मॅनेज नाही होत ना एवढं।
पण ईएमआय जो आहे ना सर, तो तुमचा प्री ईएमआय असेल, पूर्ण ईएमआय नसणार आहे। म्हणजे जेवढं तुम्ही आम्ही कन्स्ट्रक्शन वर्क नुसार जेवढे पैसे तुम्हाला भरायचे तेवढंच तुम्हाला द्यायचं असतं। 3 वर्षानंतर जो तुमचा ऍक्च्युअल ईएमआय तो सुरू होणार।
ईएमआय साधारणतः काय म्हणजे? अच्छा,
पूर्ण नाही लागत तरी बघा सर, अगदी हा हा अगदी हो हो, सुरुवातीला फक्त ती पण नाही सर, कमीच होईल माहितीये का? कमीच, कारण ती अमाऊंट पूर्ण जी असते ना ते डिवाइड होते ना।
पण
2 BHK चालेल का तुम्हाला? तिथेच मग, पण 59 lakhs ला आहे, तेवढं बजेट पण चालेल का तुम्हाला?
59 lakh?
हो, फॉरेस्टल मध्येच आहे। तुम्ही काय बजेट पर्यंत बघताय सर?
माझं बजेट जास्तीत जास्त 40 लाख त्यावरती।
नाही ना, कारण मग 40 आणि तो 60 लाख म्हणजे 20 लाखाचा फरक येतो जवळजवळ।
माझं बजेटच नाही
ना, मग मी सांगतोय। बरोबर, ठीक आहे सर, काही हरकत
आहे का अजून? दुसरा स्कीम काय चांगले चौकडे वगैरे 1 BHK किंवा हे आपलं पावधान किंवा अजून आंबेगाव पण चालेल मला,
बघते सर काही
असेल
आता सध्या तर नाहीये, कारण रेडी टू मूव्ह किंवा अर्ली पोझिशन मध्ये एवढा कमी बजेट मध्ये नाही माझ्याकडे आता सध्या काही। ओके सर, थँक्यू।